हे ऑनलाईन स्कूल म्हणजे होमस्कूलसारखंच आहे का? नाही, होमस्कूलमध्ये पेरेंट्स हे मेन असतात टीचर्स. इथे आपले ट्रेन्ड क्वालिफाईड टीचर्स आणि रिसर्चर्स सगळे मिळून मुलांना शिकवतात. पेरेंट्स इथे सपोर्टिंग रोलमध्ये असतात स्कूलड ॲक्टिव्हिटीजमध्ये. तुम्ही जर होमस्कूलिंग करत असाल तर आपलं ऑनलाईन स्कूल हे खूप चांगलं ॲडिशन होतं, कारण ॲकॅडमिक सगळे व्यवस्थित मॅनेज केले जातात, खूप चांगलं स्ट्रक्चर आहे आपलं, आणि त्यामुळे ॲडिशनल तुम्हाला ज्या गोष्टी परस्यू करायच्या आहेत, हॉबीज किंवा स्पोर्ट्स वगैरे असं, तर ते करायला तुम्हाला भरपूर वेळ मिळतो.